प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. निर्माती गायत्री बस्ते. ऐकूया निरामय.
नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हुसेन बोहरी. आजचा आपला विषय आहे लठ्ठपणा व लिव्हर. आपण आता पाहतोय की इन जनरल लठ्ठपणा बऱ्यापैकी वाढलेला आहे, खासकर भारतामध्ये. कारण आपण पश्चिमात्य असे सर्व लाईफस्टाईल ऑलरेडी वापरतोय, पण त्यांचा जो एक्सरसाइज किंवा बाकी लाईफस्टाईल जे आहे ते आपण स्वीकारत नाही. फक्त त्यांचे खाण्यापिण्याचे जे चुकीच्या पद्धती आहेत किंवा त्यांचं तिथलं जे वातावरण आहे, बराच गारवा असतो तिकडं आणि त्या मानाने त्यांचे फॅट्स इंटेक वगैरे बऱ्यापैकी जास्त असतात. आपल्याकडे तसं नसूनसुद्धा आपलं वेगळं क्लायमेट आहे, ट्रॉपिकल क्लायमेट आहे, तरीही आपण त्यांच्यासारखे एक्सेसिव्ह फॅट कन्झम्पशन वगैरे सुरू जे केलेलं आहे, तर ह्याच्यामुळे ओबेसिटी हा प्रकार खूप वाढलेला आहे. जेव्हा आपल्या उंचीप्रमाणे आपलं वजन, त्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात, आपलं जेव्हा 25 वर जातं त्याला ओबेसिटी म्हणतात. तर हे बॉडी मास इंडेक्स कसं कॅल्क्युलेट करायचं, तुम्ही सहज गुगलमध्ये बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेटर म्हणून लिहा, तुम्हाला ते दिसेल. तर आपली उंची त्याच्यात टाका, आपलं वजन त्याच्यात टाका, तर तुम्हाला इमिडिएटली समजेल की तुमचं बॉडी मास इंडेक्स किती आहे. जर तुमचं बॉडी मास इंडेक्स 25 जास्त आहे म्हणजे तुम्ही लठ्ठ आहात. तर ओबेसिटीचे ग्रेडिंग असतात, म्हणजे 25 ते 27, 27 ते 29, 29 ते 30 असं माइल्डली ओव्हरवेट, ग्रॉसली ओव्हरवेट किंवा मग त्यानंतर 30 वर जे आहे ते ॲक्च्युली आपण ओबीस म्हणतो. ओबेसिटीचा परिणाम काय होतो आपल्या शरीरावर? डायबिटीज होण्याचे चान्सेस खूप वाढतात, कारण इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं, फुफ्फुसाचे काही आजार निर्माण होऊ शकतात, हृदयाचे आजार निर्माण होऊ शकतात. तर त्याच पद्धतीने आपल्या यकृतामध्ये चरबी साठणे, ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो, तर फॅटी लिव्हर होऊ शकतं. आता हे फॅटी लिव्हर आपण सहज जेव्हा सोनोग्राफी करतो पोटाची, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला फॅटी लिव्हर आहे. तर फॅटी लिव्हर ज्यांना ज्यांना होतं त्यांच्यामध्ये भविष्यात डायबिटीज होण्याचे चान्सेस किंवा हृदयाचे किंवा मेंदूचे मोठे असे विकार होण्याची शक्यता जास्त असते. आणि शिवाय त्यांच्यात लिव्हर खराब होण्याची शक्यता पण बाकीच्यांपेक्षा खूप जास्त असते, म्हणजे लिव्हर सिरोसिस होण्याचे. सध्या जगात लिव्हर सिरोसिस होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ही लठ्ठपणा आहे. लठ्ठपणामुळं होणारा जो लिव्हरचा आजार असतो त्याला आम्ही आमच्या भाषेत नॅफल्ड म्हणतो, NAFLD, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज. तर लठ्ठपणा कमी होण्यासाठी बेसिकली काय केलं पाहिजे, तर नियमित व्यायाम केला पाहिजे, निदान एक अर्धा तास रोज, म्हणजे आठवड्यातनं 3 जरी तुम्ही व्यायाम केला तरी तो पुरेसा राहतो. गरजेचं नाही आहे की त्या व्यायामामुळे तुमचं वजन कमी होईलच, पण जरी तुम्ही ते अर्धा तास रोज व्यायाम केला तर त्याच्यामुळे शरीरात जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी असते ती खूप पॉझिटिव्ह पद्धतीने होते आणि आपल्याला भविष्यात जे रिस्क्स असतात सगळ्या लठ्ठपणामुळे होणाऱ्या त्या बऱ्याच कमी होऊन जातात. दुसरं, आहारात नियंत्रण. आता असे कुठले पदार्थ असतात की ज्याच्यामुळं वजन वाढतं? कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते रॅपिड एनर्जी सोर्सेस आहेत. कार्बोहायड्रेट्सचं कन्झम्पशन कशातून होतं? एकतर साखर, गोड पदार्थ, किंवा मग आपण भात घेतो किंवा बाकीचे जे धान्य घेतो बेसिक, म्हणजे पोळी म्हणा, तर ह्याच्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतो. आणि हे कार्बोहायड्रेटचं कसं असतं की जर आपण आहार प्रमाणापेक्षा जास्त घेतला, प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे आपल्या शरीराला जेवढी गरज आहे किंवा आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी जेवढी केली आहे किंवा मेंटल ॲक्टिव्हिटी जेवढी केली आहे त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा आपलं इंटेक होतं, तर ते कार्बोहायड्रेट शोषून लिव्हर त्याचं कन्व्हर्जन फॅट्समध्ये करतं आणि शरीरात ती एनर्जी साठवून ठेवतं. तर जर आपण कार्बोहायड्रेटचं इंटेक जर कमी केलं आणि त्या मानाने जर आपण प्रोटीन्सचा इंटेक वाढवला, कारण प्रोटीन्स हे स्टोर होत नाहीत, प्रोटीन्स आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात आणि प्रोटीन्समुळे जनरली वजन वाढत नाही, तर आपल्याला कार्बोहायड्रेट शुड बी रिप्लेस विथ प्रोटीन्स. तर हे योग्य त्या आहार तज्ज्ञांना तुम्ही एकदा कन्सल्ट करून त्या पद्धतीने आपलं डायट जर तुम्ही प्लॅन केलं तर वजन नियंत्रित होण्यासाठी फार महत्त्वाचं राहू शकतं. दुसरं, फायबर इंटेक, म्हणजे पालेभाज्या, फळं, ह्याच्यातून पण बऱ्यापैकी पोट लवकर पण भरतं, त्याच्यातून व्हिटॅमिन्स मिळतात आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये बॅक्टेरियामध्ये पण व्यवस्थित डेव्हलपमेंट होऊ शकते. तर हाय फायबर डायट आणि हाय प्रोटीन डायट असे दोन प्रकारचे आहार तुम्ही जर वाढवले तर लठ्ठपणावर बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतो आपण आणि लठ्ठपणामुळे होणारा जो लिव्हरचा आजार आहे त्याच्यावर पण बऱ्यापैकी नियंत्रण आणू शकतो. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं, निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक, मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 247-22523. फोन नंबर पुन्हा एकदा 247-22523.